चीनी मंडी .com पॉडकास्ट।
थकीत एफआरपी साठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू, राजू शेट्टी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेतली। साखर आयुक्तालयाकडून थकीत एफआरपी प्रकरणी साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई सुरू आहे, पण शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये त्याचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत, त्यामुळे आता थकीत एफआरपीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा खासदार शेट्टी यांनी दिला। तसंच कारखान्यांवर जप्तीची कारवाई करूनही शेतकऱ्यांना पैसे न दिल्याबद्दल संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयात खेचण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं थकीत एफआरपीच्या विषयात लक्ष घालता न आल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं। साखर आयुक्तालयाकडून थकीत एफआरपीची माहिती घेतल्याचंही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। ते म्हणाले, चालू हंगामात राज्यात एफआरपीचे 3,595 कोटी रुपये थकीत आहेत। राज्यातील 195 पैकी केवळ 43 कारखान्यांनीच एफआरपीची पूर्ण रक्कम अदा केली आहे। काही कारखाने मंत्र्यांच्या मालकीचे असल्यानं त्यांच्यावर कारवाई करताना टाळाटाळ झाल्याचं दिसत आहे। संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी साखर आयुक्तालयांच्या आदेशाप्रमाणे काम न केल्यामुळं त्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहोत। त्यानंतरही कारवाई झाली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा खासदार शेट्टी यांनी यावेळी दिला। प्रत्यक्षात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यावर फुंकर घालण्यात सरकारला अपयश आल्याची टीका खासदार शेट्टी यांनी केली।